हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अगम् शिष्य मे रश्मिश्च मे दाभ्यश्च मेऽधिपतिश्च मा उपागम् शिष्य मेऽन्तर्यामश्च मैन्द्रवायवश्च मे मैत्रा वरुणश्च माश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्थी च माग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च मा ऋतुग्रहाश्च मे तिग्राह्याश्च मैन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च मा आदित्यश्च मे सावित्र्यश्च मे सारस्वतश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च मा आदित्यश्च मे सावित्र्यश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्नीवतश्च मे हारियोजनश्च मे इद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे धिष्णीयाश्च मे सृचश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च म उपरवाश्च मे धिषवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पूतभृच्च आघवनीयश्च आग्नीध्रम् च मे हविर्धानम् च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे वभृतश्च मे स्वगाकारश्च मे
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त वृंदाताई साखरदांडे आपल्याला सांगणार आहेत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। 85 साली स्वामी काही साधकांबरोबर नागपूरला जाणार होते। स्वामी म्हणाले, तुम्ही दोघे नागपूरला या, माधवला पण यायला सांग। त्यावेळी आम्ही गोव्याला जाणार होतो। यांच्या मनात गोव्याला जावे असे होते। मी यांना म्हटले, स्वामींनी 2-3 वेळा सांगितले आहे माधवला नागपूरला यायला सांग म्हणून, तुम्ही नाही म्हणू नका। हे म्हणाले, मी नागपूरला येईन पण संध्याकाळी प्रवचनाला बसणार नाही, मला ते आध्यात्मिक मराठी काही कळत नाही। तेव्हा मला मनातून खूप टेन्शन आले, स्वामी प्रवचन करतायत आणि हे प्रवचनाला बसलेले नाहीत, किती वाईट दिसेल ते। पण ठरल्याप्रमाणे आम्ही दोघं नागपूरला गेलो। स्वामी सद्भक्त श्यामाताई पेंडसे यांच्या घरी उतरले होते। दुसऱ्या दिवशी सकाळी 6 ते 7:30 असे ध्यान झाले। त्यानंतर 10-10:30 सुमाराला आम्ही सर्वजण स्वामींच्या बरोबर आपले परात्पर गुरु रामचंद्र महाराज बुटी यांच्या समाधीच्या दर्शनासाठी त्यांच्या घरी गेलो। तिथे गर्दी झाली होती, हॉलमध्ये जागा नसल्यामुळे हे जिन्यावर बसले होते। इतक्यात स्वामी तिथे आले। त्याने एक क्षणभरच यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले, तो भक्त ट्रान्समध्ये गेला। तो काळ असा होता की स्वामींच्या कृपेने अनेकांना उन्मनावस्था प्राप्त झाली होती। कुणीही ट्रान्समध्ये गेले की स्वामींना अतिशय आनंद होत असे। ते त्याच्याकडे कौतुकाने पाहत असत आणि त्या साधकाला सुद्धा जगात जे मिळणार नाही अशी गोष्ट मिळाल्यामुळे तो भारावून जात असे। अशीच अनुभूती आणि स्वामींची असीम कृपा यांना भाग्याने लाभली। प्रवचनाला बसणार नाही असं म्हटलेलं हे विसरून देखील गेले। आम्ही अनुग्रह घेतला होता, साधना करत होतो, पण या घटनेमुळे आमच्या दोघांच्या जीवनाला एक कलाटणी मिळाली। ही नागपूरची आनंद यात्रा हा एकंदरीत आमच्या दृष्टीने अविस्मरणीय अनुभव होता। एक पूर्ण बोगीच आपल्या केंद्राने रिझर्व केली होती। फक्त 3 जणांना शेजारच्या डब्यात बसावे लागणार होते। आता कोण 3 जण तिथे बसतील अशी चर्चा सुरू झाली, कारण प्रत्येकाला स्वामी त्या डब्यात आपण असावे असे सहजच वाटत असणार. त्यावर स्वामीनेच त्याच्यावर उपाय सुचवला. ते म्हणाले, मी सरलाताई आणि अजून एक कोणीतरी शेजारच्या डब्यात बसतो, म्हणजे प्रश्नच मिटला. नागपूरला जाताना रेल्वेच्या डब्याला बाहेरून बॅनर लावला होता. स्वामी आणि सौ सरलातेंच्या विश्रांतीच्या वेळा सोडल्या तर कोणीच आपल्या जागेवर बसले नाही. सगळेजण स्वामींच्या भोवती होते. स्वामी सहज काही बोलत होते. गाडीच्या आवाजामुळे ते नीट ऐकायला येत नव्हते. एक साधक म्हणाला, स्वामी तुम्ही काय बोलता आहात हे ऐकू येत नाहीये. तेव्हा स्वामी म्हणाले, या जगाच्या गोंगाटात भगवंताचा आवाज आपल्याला असाच ऐकू येत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 ते 7:30 स्वामींबरोबर सर्वांचे ध्यान झाले. बोगीतले सर्व साधक ध्यानाला बसले होते. स्वामी म्हणतात, तसे हे खरोखरच देव दुर्लभ असे दृश्य होते. प्रवासात दिवसभर सगळेजण वरच्या बर्थवर खाली जमिनीवर जिथे जागा मिळेल तिथे बसले आहेत हे बघून स्वामींना खूप गंमत वाटत होती. त्यांनी वरच्या बर्थवर बसलेल्या साधकांकडे निस्किलपणे पाहिलं आणि म्हणाले, कसे वानरांसारखे वर जाऊन बसला आहात. तर एक साधिका स्वामींना म्हणाली, स्वामी आम्ही जर वानर तर तुम्ही कोण? तुम्ही रामचंद्र आहात. रामचंद्राभोवतीच तर वानर गोळा होणार ना. त्यावर स्वामी म्हणाले, रामचंद्र इथे नाहीत, रामचंद्र तर पावसला आहेत. नागपूरच्या या प्रवासात वाटेत भुसावळ लागले. तिथे एक तरुण मुलगा गाडीत चढला. तो स्वामींची चौकशी करत स्वामींकडे आला आणि स्वामींना सांगू लागला, माझ्या एका मित्राने सांगितले की तुम्ही या गाडीने नागपूरला जाणार आहात, म्हणून मी तुमच्या दर्शनाला आलो, मला अनुग्रह द्याल का? स्वामी त्याला म्हणाले, तुला इथे गाडी अनुग्रह कसा देणार? तू पुण्याला ये, तुला मी नाम कसे घ्यायचे ते सांगतो, तू नाम घे. तो म्हणाला, पुण्याला येण्या इतकी माझी आर्थिक परिस्थिती नाही. आणि त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तेव्हा स्वामींनी बॅगेतून अनुग्रहाचा कागद काढायला सांगितला आणि डब्यात जो कुपे असतो त्याला एक दार असते तिथे स्वामींनी त्याला अनुग्रह दिला. अनुग्रह दिल्यानंतर तो उन्मनावस्थेत गेला. एका तासाने त्याचे उतरण्याचे स्टेशन 40 गाव आले. स्वामींना नाईलाजाने त्याला ध्यानातून उठवावे लागले. उठवताना स्वामींनी त्याच्या डोक्यावरून पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि नंतर तो उतरला. तो गेल्यानंतर स्वामी म्हणाले, खरं तर गाडीत अनुग्रह देणं कसं शक्य होतं, पण त्याच्या डोळ्यातल्या अश्रुधारा पाहून मी त्याला अनुग्रह दिला. नागपूरहून परत जाताना तो पुन्हा 40 गावला चढला. स्वामींची पूजा करण्यासाठी म्हणून त्याने हार केळी गुरुदक्षिणा सर्व काही आणले होते. अनुग्रह झाला होता पण सद्गुरूंची पूजा करायची राहून गेली होती. ती त्यांनी केली आणि मोठ्या कृतज्ञतेने स्वामींचा निरोप घेऊन तो भुसावळला उतरला. त्याचा गुरुभाव आणि स्वामींचे त्याच्यावरचे प्रेम बघून आम्ही सारे हेलावून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही स्वामींबरोबर आपले परात्पर गुरु रामचंद्र महाराज बुटी यांच्या समाधीच्या दर्शनाला गेलो असताना त्यांच्याच वंशातील सद्भक्त ताराबाई बुटी या तेव्हा तिथे होत्या. त्यांना धर्ममूर्ती ताराबाई बुटी असे म्हणत असत. समाधीचे दर्शन घेऊन स्वामींसह आम्ही सारे समाधीच्या भोवती बसलो होतो. त्यावेळी सद्भक्त ताराबाई स्वामींना सांगू लागल्या, स्वामी महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला भक्त येत असतात. पावसाळ्यात तर समाधीच्या आजूबाजूला चिखल होतो. मनात असे आहे की खाली फरशा बसवून घ्याव्या आणि वरती एक छप्पर बांधून घ्यावे, पण असे करायचे ठरवले तरी आम्हाला एक नाग दिसतो, त्यामुळे इच्छा असून सुद्धा आमचे ते बांधायचे राहूनच गेले आहे. तेव्हा स्वामी ताराबाईंना म्हणाले, तुमची जसे बांधायची इच्छा आहे तसे ते बांधा, फरशा घाला, समाधीवर छत्र बांधा, काळजी करू नका, काही होणार नाही. त्यानंतर पुढल्या वर्षी जेव्हा स्वामी तिथे गेले होते तेव्हा समाधीच्या आजूबाजूला फरशा बसवलेल्या होत्या, वर छत्र बांधून घेतले होते. तिथे सर्वजण ध्यानाला बसले. त्यानंतर ताराबाई बुटी यांनी स्वामींना सांगितले, स्वामी गेल्या वर्षी तुम्ही सांगितले की तुम्हाला हवे तसे बांधा, म्हणून तुमच्या शब्दांच्या आधारावर हे बांधायचे धाडस केले. स्वामींना ते पाहून खूप आनंद झाला. रात्री झोपायच्या आधी सद्भक्त श्यामाताईंच्या घरी जिथे स्वामी आणि सौ सरलाताई उतरले होते तेथून स्वामींनी सर्वांना बोलवले आहे असा निरोप आला. आम्ही सर्वजण तिथे गेलो. स्वामींच्या खोलीत मंद दिवा होता. स्वामी पलंगावर पहुडले होते. पायाशी सौ सरलाताई बसल्या होत्या. दिवसभराच्या कार्यक्रमाने ते थकून गेले होते. स्वामींबरोबर सर्वांनी संथपणे भीमरूपी महारुद्रा म्हटले आणि मग ते सर्वांना म्हणाले, बरं आहे मंडळी, या आता. उद्या सकाळी ध्यानाला यायचं आहे ना. आम्ही सर्वजण स्वामींना मनोमन नमस्कार करून हलक्या पावलांनी त्यांच्या खोलीच्या बाहेर पडलो. नागपूरला सालपेकर महाराजांचा मठ आहे. स्वामींबरोबर आम्ही तिथे गेलो होतो. तिथे 3 तास सालपेकर महाराजांचे कीर्तन झाले. सद्भक्त मंदा देसूरकर ही त्या कीर्तनाच्या वेळी अतिशय गाढ ध्यानात गेली. पूर्ण 3 तास तिला कसलेही भान नव्हते. स्वामींना कुणीतरी सांगितले की मंदा ध्यानातून उठत नाहीये. स्वामी तिच्याजवळ गेले. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिने कसे बसे डोळे उघडले, पण स्वामींना पाहिल्याबरोबर ती पुन्हा ध्यानात गेली. स्वामी 2 मिनिटे तिच्या समोर उभे राहिले आणि म्हणाले, मी आता इथून लांब जातो, तुम्ही कोणीतरी तिला उठवा, ती हळूहळू उठेल. त्याप्रमाणे थोड्या वेळाने ती भानावर आली. नंतर स्वामींना कोणीतरी म्हटले, स्वामी तुम्ही काय जादू केली त्यामुळे ती गाढ ध्यानात गेली. तेव्हा स्वामी म्हणाले, मी काहीही करत नाही, ज्याच्या त्याच्या भावाने त्याला ते प्राप्त होतं. नागपूरहून परत पुण्याला यायचा दिवस उजाडला. नागपूरचा प्रवास खूप मोठा. श्यामाताईंनी स्वामींना विचारले, स्वामी प्रवासात जेवणासाठी म्हणून प्रत्येकाला 3 पोळ्या आणि भाजी असे देत आहोत, तर ते पुरेल ना? तर तेवढ्यात मुली म्हणाल्या, आम्हाला 3 पोळ्या जास्त होतील, कमी द्या. तेव्हा स्वामी पटकन म्हणाले, नको म्हणू नका, तुमच्या पोळ्या घ्या आणि तुम्हाला जास्त झाल्या तर त्या मुलांना द्या. मुलांना काही 3 पोळ्या पुरणार आहेत काय? तरुण आहेत ती सगळी आणि प्रवास खूप मोठा आहे. आणि श्यामाताईंना म्हणाले, श्यामाताई द्या हो तुम्ही 3 पोळ्या आणि भाजी. बालकाची भूक आधी माऊलीला लागते हेच खरं आहे. परत पुण्याला येताना वाटेत एक स्टेशन लागले. संध्याकाळची 6:30-7:30 वेळ होती. आमची पूर्ण बोगी रिझर्व असल्यामुळे गाडीचे दरवाजे लावलेले होते. त्या स्टेशनवर गाडी थांबल्यावर जोराने गाडीवर दारावर थापा मारल्याचा आवाज येऊ लागला. म्हणून दार उघडले तर 8-10 पुरुष आत घुसायला लागले. साहजिकच वादावादी सुरू झाली. स्वामींच्या कानावर तो चढलेला आवाज आल्यावर त्यांनी विचारले, काय झाले, कसला आवाज येतोय? इतक्यात त्यांच्यापैकी एक जण, कुठे आहेत तुमचे स्वामी असे म्हणत रागारागाने स्वामींना शोधत त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला आणि स्वामींना चढलेल्या आवाजात सांगू लागला, आम्ही नोकरी करणारी मंडळी आहोत, आम्हाला परत घरी जायला हीच एक शेवटची गाडी आहे. अनेक वर्षे आम्ही या गाडीने प्रवास करतो. तुमचे लोक आमच्यावर रागावले आणि आम्हाला गाडीत शिरू देईनात. त्याबरोबर स्वामी त्यांना म्हणाले, अहो ही तुमचीच गाडी आहे. आम्ही कधीतरी 2 वर्षाने एकदा या गाडीने प्रवास करणार आणि म्हणणार गाडी आमची आहे, तर ते काही बरोबर नाही. तुम्हाला कोणी रागाने बोललं असेल तर माझ्यावर तुम्ही 10 वेळा रागवा. तुम्ही सगळेजण इथे आनंदाने बसा असे स्वामींनी त्याला सांगितल्यावर तो एकदम शांत झाला. ते सगळेजण स्वामींच्या भोवती बसले आणि स्वामी काय बोलतात ते ऐकू लागले. त्यावेळी सगळे साधक स्वामींच्या भोवती बसले होते. कुणी प्रश्न विचारत होते, स्वामी सहज बोलत होते. सौ मेधा गंधे आणि सौ रेवती वेल्हाळ दोघेही ध्यानात उन्मनावस्थेत जवळजवळ 3 तास बसलेल्या होत्या. ते सारे अद्भुत दृश्य आणि स्वामींचे बोलणे ते सर्वजण आश्चर्यासारखे अनुभवत होते. नंतर त्यांचे स्टेशन आल्यावर तो स्वामींना म्हणाला, स्वामी तुम्ही पुढल्या खेपेला येणार तेव्हा आमच्या घरी या आणि माधवनाथ महाराज की जय असा जय जयकार करीत ती सगळी मंडळी आपल्या स्टेशनवर आनंदाने उतरली. हरिओम तत्सत.
अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मज देतयांची संगती, मज देतयांची संगती. मग मी कमळापती, तुझ बानाणी कंटाळा, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई. उगास संतांची ये पाई, उगास संतांची ये पाई, न मागे न करी काही, न मागे ना करी काही, तुझी अनगा विठोबा, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, तुम्ही आम्ही पिडो चेणे, तुम्ही आम्ही पिडो चेणे, दोन्ही वारतीये काने, दोन्ही वारतीये काने, बैसलो धरणे, बैसलो धरणे, हका देत दाराशी, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, तुका म्हणे याया बोला, तुका म्हणे याया बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला, चित्त द्यावे बा विठ्ठला, आता न पाहिजे केला, अवघा माझा अवहेरा, पडो निराहीन तये ठाई, उगाच संतांची ये पायी, न मागे न करी काही, तुझी अनगा विठोबा, तुझी अनगा विठोबा, तुझी अनगा विठोबा, तुझी अनगा विठोबा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम,
हरी 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 हरी। परमेश्वराजवळ आपण काही मागतो ते मागणे आणि परमेश्वराजवळ काही एक मिळावं म्हणून प्रार्थना करतो ती प्रार्थना, या मागणे आणि प्रार्थना यामध्ये नेमका काय फरक राहतो, यामधील सीमारेषा फारच जवळ आहेत असं वाटत। परमेश्वराजवळ सारखं मागू नये पण मग प्रार्थना तरी करावी असे वाटते, ते कितपत योग्य आहे। परमेश्वराजवळ जे काही आपण मागतो ते मागणंच मुळात नसावं किंवा मागण्याची इच्छाच नाहीशी व्हावी असं अनेक संतांनी म्हटलेलं आहे। परमेश्वराच्या संबंधी आपला जसा भाव असेल त्यावर ते अवलंबून आहे। काही जण खूप भक्तियुक्त अशा पिंडाचे अंतःकरणाचे असे परमेश्वराशी बोलत असतात, संभाषण देखील करत असतात, सगळ्या गोष्टी परमेश्वराच्या समोर जाऊन बोलतात असं करणारी देखील मंडळी आहेत, ही भक्त समजावीत. त्याच्यामध्ये सुखाच्या गोष्टीही परमेश्वराला सांगतात, दुःखाच्या गोष्टीही परमेश्वराला सांगतात. सुख देवासी मागावे, दुःख देवाला सांगावे, अशा प्रकारे त्यांचं एकूण वर्तन असतं. गीतोक्त जो परमेश्वर आहे, साधने अंती जो परमेश्वर प्राप्त होणारा आहे, अशा परमेश्वराची त्यांच्या समोर कल्पनाही नसते. भळा भाव असतो आणि ते परमेश्वराजवळ मागत असतात अथवा परमेश्वराला काही सांगत असतात. या मागण्याचा कधी कधी इतका पुढे जाऊन वापर होतो की आपला मुलगा जरी कामावरून यायला थोडा उशीर झाला, थोडा म्हणजे समजा 7 वाजता येणार आहे पण 9:30 पर्यंत आला नाही, तरी देखील तुला खडीसाखर ठेवेन, तो लवकर येऊ देत, इतकं प्रकरण पुढे जातं. पण अशा मंडळींच्या दृष्टीने परमेश्वरी प्रामाणिकपणे गाऱ्हाणं सांगण्याची, तसंच जे काही बरं वाईट आहे ते सांगण्याचं असं एक ठिकाण, असंच त्यांच्या मनामध्ये भाव असतो. आणि असा भाव असल्यामुळं ते हे सर्व करत असतात. मानसशास्त्रज्ञांच्या दृष्टीने याच्यामध्ये एक मोठा सायकोलॉजिकल रिलीफ त्यांना मिळत असतो. परमेश्वराशी बोलणं, परमेश्वराला सांगणं, परमेश्वराला मागणं, तू जसा ठेवशील तसा मी राहीन असं म्हणणं, याच्यामध्ये एक मानसशास्त्रीय दृष्टीने मोठा आधार आणि मोठी सुटका, सगळ्या भावभावना मोकळ्या होणं असं त्याच्यामध्ये घडत असतं आणि त्याच्यात काही गैर नाही. परमार्थ करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या विविध प्रकारच्या पातळ्या आहेत. आपल्या केंद्राच्या अंगाने जर सांगायचं झालं, इथं स्वामीजी जे सांगत होते ते, तर तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवून या काही न मागती, हे प्रशस्त आहे, हे चांगलं आहे. आपल्याला जे त्यांनी दिलेलं आहे ते आपण मागितले म्हणून का दिलं त्यांनी? आपल्याला त्यांनी जी बुद्धी दिली ती आपण मागितली आणि मग त्यांनी दिली असं झालंय का? त्यांनी बुद्धी देऊनच आपल्याला पाठवलंय. आपल्याला जे निर्व्यंग शरीर मिळालंय ते आपण मागितलं म्हणून त्यांनी दिलं का? तशा प्रकारचं शरीर देऊनच त्यांनी आपल्याला पाठवलं. न मागता देखील त्यांनी अनेक गोष्टी आपल्याला अशाच देऊ केलेल्या आहेत, देऊन टाकलेल्या आहेत. आता जर मागायचं असेल तर तुझं स्वरूप काय आहे ते मला समजू देत. आता जर मागायचं असेल तर व्यवहारातलं संसारातलं काही मागण्याच्या ऐवजी शांती समाधान दे, अशा प्रकारे काही मागावं, आपल्या केंद्रात हे सांगितलं जातं. पण माझी अशी धारणा आहे की आपल्या सद्गुरूंनी जसं सांगितलं, कारण स्वामीजी सांगत होते तसं मी तुमच्याशी बोलतोय, तर त्या प्रकारानेच आपण वर्तन करत असताना आणि आपण आपल्या स्वतःच्या दृष्टीनेच केवळ जर विचार करत असू तर स्वामीजींचं सांगणं बरोबर आहे आणि तेच माझ्या हिताकरता आहे असं मी लक्षात घेणं, पण मला एक मागणारी व्यक्ती दिसते आहे किंवा भेटते आहे किंवा माझ्या घरातच ती आहे, समजा माझी आजी आहे, ती तिला स्वामीजींची प्रवचनं काही समजत नाहीत, तिला तो तर्क समजत नाही, तिला इतक्या खोलात जाण्याची इच्छा नाही आणि परमेश्वराशी बोलल्यामुळे तिला समाधान वाटत, त्याला काहीतरी मागावं असं तिला वाटतं, त्याच्यासमोर गुळ ठेवावं असं तिला वाटतं, गुळ खोबरं ठेवावं असं वाटतं आणि आपण मागितलेलं त्यांनी पुरं केलं याकरता अगदी या गोष्टीची टवाळी करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने बक्षिसी परमेश्वराला दिली असं म्हणतात हे लोक. पण तिच्या अंगाने ती बक्षिसी वगैरे काही नसते, ती फार भक्तिभावाने हे सगळं करत असते. या लोकांविषयी मला आदर वाटतो. भोळ्या भावाची तर कधी टिंगल करू नये आणि त्यांचं फार चुकतंय, खूप मोठं त्यांचं चुकतंय हे त्यांना सांगायला जाऊ नये. त्यांची असलेली श्रद्धा उडवण्याचं काम कदापि कोणीही करू नये. आणि जे काही आपल्यापुरतं आपल्याला समजलेलं आहे तर ते आपण करून दाखवावं. अशा पद्धतीने परमेश्वराला काही मागायचं असेल, समर्थांनी परमेश्वराला मागितलंय, बुद्धी दे रघुनायका असं म्हणून मागितलं, तसंच कोमल वाचा दे रे राम, काय काय दे, विमल करणी दे रे राम, अशा प्रकारे त्यांनी मागणं मागितलेलं आहे आणि कित्येकांनी मागणं मागितलेलं आहे. तर ते आपल्याला आदर्शभूत असावं परमार्थी यांना, पण जे तशा प्रकारचे परमार्थी नाहीत पण देव भोळे आहेत तर त्यांच्या मागण्याची कधी निंदा करू नये, टिंगल करू नये. विनोबा एका ठिकाणी असं म्हणतात, की माझ्या आईला तुळशीला मोठ्या भक्तिभावाने पाणी घालून तिच्या भोवती प्रदक्षिणा घालताना मी पाहत असे आणि मला असं वाटत असे की असं केल्यामुळे कोणती भक्ती सिद्ध होते कोण जाणे. एकदा मी आईला तसं म्हटलं, तर आई मला म्हणाली की तुझं ते तर्काचं बोलणं मला काही समजत नाही, मला एवढं समजतं की या भक्तिभावाने तुळशीला प्रदक्षिणा मारल्यामुळे तो प्रसन्न होतो. विनोबा म्हणतात की मी याच्यावर बराच विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की ज्ञानेश्वर महाराजांच्या आईनी देखील आपल्या पोटी अतिशय गुणवान अशी संतती निर्माण व्हावी म्हणून त्या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा मारलेल्या होत्या. भोळ्या भावानी केलेली जी व्रत असतात ती कधी वाया जात नाहीत, त्या व्यक्तीची अतिशय चित्तशुद्धी याच्यातून घडते. ज्याला प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करायचं आहे ते खुशाल करत, त्या विश्लेषणाने काही हाताला लागणार नाही. प्रत्येक गोष्ट रद्दी ठरवल्यामुळं आपण एकदम काही फार भरभराटीचे झालो असं होत नाही. याच्यात अर्थ नाही, ते फालतू आहे, तो भंपकपणा आहे. माझ्या माहितीचे एक गृहस्थ आहेत, तर त्यांच्या तोंडात हेच सतत शब्द असतात, हा भंपकपणा आहे, तो वेडेपणा आहे, ते अमुक आहे. पण आता जवळपास त्यांचं वय 70 आहे, तर ते करतात ते फार मोठेपणाचं आहे असं त्यांना, त्यांच्या घरातल्यांना आणि कोणालाही कधीही वाटलेलं नाही. सगळ्या जगाला सतत नावं ठेवत राहिलेला, स्वतः फार मोठा झाला असं त्याच्याबाबत कधी घडलं नाही. त्यामुळं अतिशय प्रेमानी, अतिशय भक्तीनी, भावानी जो काही ज्ञानेश्वरीत परमार्थ सांगितलेला असेल, गीतेत सांगितलेला असेल, मागण्याबद्दल सांगितलेला असेल, न मागण्याबद्दल सांगितलेलं असेल, ते आपल्या पुरतं. आपण मात्र त्याचं जरूर अनुसरण करावं, कारण न मागण्यामध्ये ताकद आहे, न मागण्यामध्ये शरणागतता आहे. मागण्यामध्ये शरणागतता आहे पण न मागण्यामध्ये मी संपूर्ण तुझ्या अधीन आहे, माझं हित अहित सगळं तुला समजतं, तुझ्यामुळेच मी आहे, माझं जे योग्य आहे ते तू करशीलच आणि तू करशील त्याच्यातच मी माझं योग्य मानेन, अशा प्रकारचा नम्र भाव आहे. अशा प्रकारचा भाव धरून अति पारमार्थिक प्रगती करता येते. प्रार्थना आणि मागणं याच्यात काय फरक आहे? मागणं म्हणजे सरसहा मागणं आणि प्रार्थना ही देखील कधी कधी मागण्याचीही असू शकते किंवा व्यापक विश्वहिताची देखील असू शकते. आपण ज्या औपनिषदिक प्रार्थना पाहतो त्या प्रार्थना ओम भद्रम कर्णेभिश्रुणयाम देवाहा भद्रम पश्ये माक्षिभिर्यजत्राहा किंवा अप्यायंतु ममांगानि वाक् प्राणश्चक्षुः श्रोत्रम अथो बलमिंद्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुरयात् मा मा ब्रह्म निराकरोत अनिराकरणमस्तु अनिराकरणमेस्तु तदात्मनि निरतये उपनिषत्सु धर्मा तेमहि संतु ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत. हा प्रार्थनांचा करस आहे अक्षरशः. सगळ्या जगताचं कल्याण होवो, सगळ्यांना सुख शांती लाभ हो, हा प्रार्थनेचा कळस आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे मागणं आहे का प्रार्थना आहे? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. म्हणून प्रार्थना या फार उंचीवरून अशा असतात, वैश्विक पातळीवरून देखील असतात, स्वतःच्या पारमार्थिक उन्नतीसाठी देखील असतात. तसंच मागण्यासाठी देखील कधी कधी असतात त्या प्रार्थनाच. प्रार्थनेमुळे चित्तशुद्धी होते, प्रार्थनेमुळे आपण परमेश्वराच्या समोर अति कनिष्ठ आहोत असा भाव असतो. तो दाता आहे. भगवान तुम्हारे चरणों में मैं तुम्हें रिझाने आई हूं, वाणी में तनिक मिठास नहीं. कसे कसे उद्गार आहेत, पर विनय सुनाने आई हूं. तुझ्या चरणापाशी मी भीक मागण्यासाठी आलेली आहे असं म्हणणं. तुझ्या दारीचा कुतरा नको मोकलू दातारा, मला तू बाजूला करू नकोस, हे सांगण्यासाठी तुकाराम महाराज आपल्या स्वतःला तुझ्या दारातला मी कुत्रा आहे असं म्हणतात. प्रार्थना करता करता कुत्रा जर असायचा आणि परमेश्वराच्या दारातला असायचा असा अशा प्रकारचा भाव आपण आपल्याबद्दल थोडा तरी करून बघा, खूप बरं वाटेल. शी कुत्रा काय असं म्हणणाऱ्याला हे कळणार नाही. त्यामुळं मागणं आणि प्रार्थना त्याच्यातल्या ज्या ऐहिक वस्तू आणि ऐहिक वस्तूंची मागणी करणारे असा अजून एक घटक आहे ज्याचा मी म्हटलं तसं हे आजी मंडळींच्या भोळ्या भावाशीही संबंध नसतो आणि शुद्ध पारमार्थिक तत्वज्ञान ज्याच्यामध्ये आहे अशा गोष्टींचाही संबंध नसतो. असे मागणारेही भरपूर असतात. यांच्या मागण्यावर मात्र सरसहा सर्वांनी टीका केलेली आहे. सारसबागेतल्या गणपतीच्या माग गणपतींनीच आपल्याला उभं करावं. जो डोळे मिटून त्याच्या समोर पुटपुटतो आहे किंवा मनातल्या मनात काही म्हणतो आहे ते ऐकण्याची शक्ती गणपतींनीच आपल्याला द्यावी आणि मग पाहावं की लोक काय काय मागत असतात. हे जे मागणं आहे हे भक्तीशी संबंधित नाही, प्रेमाशी संबंधित नाही. कोणीतरी देणार आहे आणि तिथं आपण जाऊन मागायचं आहे एवढाच भाव आहे. असा जर भाव असेल, कारण मग त्याच्यानंतर त्या प्रार्थनेचा मतलब संपून जातो. परीक्षा झाली की कधी कोणी देवासमोर उभा राहिलाय, परीक्षेपुरती प्रार्थना, अशी जी प्रार्थना आहे कामापुरता मामा म्हणतात तशी, तर त्या प्रार्थनेला मी अशी एक गोष्ट ऐकली ती की एका जन्मठेप झालेल्या कैद्याचं वर्तन इतकं चांगलं होतं, तो पहाटे 4 वाजता उठत असे, ती बरॅक आणि बरॅकच्या पुढचा भाग झाडून काढत असे, सडा टाकत असे आणि तिथं व्हरांड्यावर बसून मोठ्या प्रेमानी आळवत असे परमेश्वराला. मग थोडा वेळ डोळे मिटून बसत असे. अर्धा पाऊण तास असा बसल्यानंतर जे जे कैदी उठतात उशिराने उठायचे त्या सगळ्यांना मोठ्या भक्तिभावाने प्रणाम करत असे. जे पहारेकरी आहेत त्या पहारेकऱ्यांशी देखील अतिमृदू शब्दात बोलत असे. सगळ्यांची भावना की हा कोणीतरी चुकीनी शिक्षा झालेला किंवा सद्वर्तनी पण हातून काहीतरी चूक झाली म्हणून शिक्षा झालेला असा मनुष्य आहे. आणि मग जे मंथली रिपोर्ट जातात कैद्यांबद्दल किंवा 6 मंथली रिपोर्ट जातात त्याच्याबद्दल याच्याविषयी इतकं सतत चांगलं लिहिलं गेलं की त्याची जी जन्मठेपेची शिक्षा होती तर ती शिक्षा 5-1 वर्षातच माफ झाली. 5-1 वर्षच त्यांनी शिक्षा भोगली आणि त्याच्या सद्वर्तनाबद्दल त्याला सोडून द्यावं अशा प्रकारची ऑर्डर आली. ती ऑर्डर आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी हा कैदी सकाळी 7 वाजले तरी झोपूनच होता. सगळ्यांना आश्चर्य वाटलं काय आज तब्येत बरी नाही की काय. तर तो म्हणाला तब्येत वगैरे बरी आहे पण आता त्याला अधिक त्रास देण्यात काही अर्थ नाही. आता आपलं सगळं काम झालेलं आहे, आता त्या परमेश्वराला अधिक त्रास देण्यात काही अर्थ नाही म्हणून आता आपलं नेहमीसारखं माझं उठणं वगैरे सुरू केलंय असं म्हणाला. कारण सुटणार होता आता. तर अशा प्रार्थनेला अशा मागण्याला मात्र परमार्थामध्ये अजिबात किंमत नाही. आणि हा जो कैदी आहे याचं वागणं विक्षिप्तपणाचं वाटत असेल तर जरा आपल्या मागण्याकडेही पाहिलं तर आपण याच्यापेक्षा फार वेगळे नाहीत असंही लक्षात येण्याची शक्यता आहे. आता फार त्रास देण्यात अर्थ नाही. मुल्ला नसरुद्दीनचंही असं सांगतात की तो निरीश्वरवादी होता, कधीही मशिदीत गेला नाही, नमाज पढला नाही. उलट ईश्वराबद्दल अथवा धर्माबद्दल बोलणाऱ्यांवर त्यांनी कायम टीकाच केली. एकदा असं झालं की पूर पाहायला गेलेला असताना पाय घसरून नदीत पडला आणि वाहायला सुरुवात झाली. वाहून वेगाने जात असताना आपण अगदी मरणार असं त्याला वाटलं तर त्याला कशाचं हे फळ, आपला पाय कसा घसरला, सगळाच पश्चाताप व्हायला लागला आणि तो म्हणायला लागला की हे अल्लाह मी तुला आतापर्यंत कधीही हात मारले नाही, माझं चुकलं पण तू मला वाचव. आणि ती नदी वेगाने वाहत असताना एक झाड वाकलेलं त्या नदीच्या जवळून पाण्याच्या जवळून जात असताना मुलाच्या हातात फांदी आली. मुलाने फांदी पकडली. फांदी पकडल्यानंतर मुल्ला म्हणाला की मी एवढी प्रार्थना केल्याबरोबर तुम्हाला फांदी दिलीस ना, खरं म्हणजे अरे मी निरीश्वरवादीच आहे. तेवढ्यात फांदी तुटली, परत मुल्ला व्हायला सुरुवात झाली. तर मुल्ला म्हणाला की तुला गंमत ही कळत नसेल असं मला वाटलं नाही, मी गमतीनी बोललो असं मुल्ला म्हणाला. तर हे मागणारे लोक असतात तर ते मागणारे लोक एकनिष्ठ नसतात, त्यांच्यामध्ये एकनिष्ठता नसते. मागणारे लोक एका क्षणात देवाला सोडतात, दुसऱ्या देवाला धरतात, त्या देवाला सोडतात, एखाद्या माणसाला धरतात, त्या माणसाला धरतात, अजून एखादा पॉवरफुल संत असेल तर त्याला धरतात. असं आपल्याला मिळण्यासाठी म्हणून जे जे करणं तर ते करायला ते धावतात. असं असल्यामुळे या परमेश्वराजवळ मागण्याबाबत म्हणून असं म्हटलेलं आहे, जे संधी साधू आहेत तर ते संधी साधू अशा तऱ्हेने वर्तन करतात म्हण अभंग म्हण.
ॐ स्वामी माधवनाथाय नमः. ॐ स्वामी मकरन्दनाथाय नमः. गुरु से भजावे रज कण हो सावे, गुरु से भजावे रज कण हो सावे, रूप साजिरे नितांत सुंदर रूप साजिरे, नितांत सुंदर प्रेम शब्दे भाषण मधुतर, प्रेम शब्दे भाषण मधुतर, आशीर्वचदे दृष्टि सुधाकर, आशीर्वचदे दृष्टि सुधाकर वर्षावत नहावे, रज कण हो सावे, गुरु सी भजावे रज कण हो सावे, निज हृदयचा प्रेम मंदिरे, निज हृदयचा प्रेम मंदिरे स्मृतिरव गुंजन होतंतरी, स्मृतिरव गुंजन होतंतरी, पवित्रतेची पावन मंजिरी, पवित्रतेची पावन मंजिरी बनुनी समर्पित भावे, रज कण हो जावे, गुरु सी भजावे रज कण हो जावे, स्थिति गति मत तुझ्या कृपेने स्थिती गतीमती तुझ्या कृपेने गंधित होने समरसतेने गंधित होने समरसतेने व्यापुनी जीवन तुझा चिंतने व्यापुनी जीवन तुझा चिंतने अविरत मार्ग क्रमावे रज कण हो गुरु सी भजावे रज कण हो परम दये अमित साठवण परम दयेची अमित साठवण घडो निरंतर अणुरेणूतून घडो निरंतर अणुरेणूतून घेता वेचुनी तेजाचे कण घेता वेचुनी तेजाचे कण जीवन उजळून जावे रज कण हो गुरु सी भजावे रज कण हो तुझा निरंतर सेवक भावे तुझा निरंतर सेवक भावे चरणी तुझिया रमुनी असावे चरणी तुझिया रमुनी असावे मकरंदासी गुरु माधवे मकरंदासी गुरु माधवे प्रेमे जवळी धरावे रज कण हो निजावे गुरु सी भजावे रज कण हो निजावे
हरि 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 नाम सांगतो आपण सगळेजण नाम म्हणू नाम घेऊ डोळे मिटून सरळ स्थिर बसायचं आहे आपल्या हृदयाच्या ठिकाणी महादेवाची पिंड आहे अशी भावना करा. एक निगूढ शिवालय बाजूला कोनाड्यात असलेला दिवा, छोटासा दिवा, पिंडीवर प्रकाश पडलेला आहे. आपण शिवो भूत्वा शिवम यजेत या न्यायानी शिवस्वरूप होऊन शिवाची पूजा करतो आहोत. अभिषेक चाललेला आहे. आपण एकटक पिंडीकडे पाहतो आहोत. जुनाट आणि पवित्र वातावरण आहे. ॐ नमः शिवाय. शिवचरणी आपलं सगळं व्यक्तित्व समर्पित करतो आहोत असा भाव आहे. व्यक्तित्व समर्पित झाल्यानंतर उरेल ती शिवभावना. हरी 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 स्वामी जी स्वामी बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर हरि हरि।